नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. या शैक्षणिक वर्षापासून पहिलीसाठी सीबीएसई आधारित अभ्यासक्रम लागू करण्याचा शासन आदेश जारी. आगामी सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या नावाची शिफारस. राज्यातल्या तमाशा आणि कलाकेंद्र कलावंतांच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी दोन स्वतंत्र समित्या स्थापन. अंबाजोगाई हे कवितांचं गाव म्हणून ओळखलं जाणार, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा. आणि यंदाचा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ उद्योजक कुमार मंगलम बिर्ला यांना जाहीर. आता सविस्तर बातम्या. राज्यात सीबीएसईच्या धर्तीवर नवीन अभ्यासक्रम लागू करण्याचा शासन आदेश काल जारी झाला. या शैक्षणिक वर्षापासून पहिलीसाठी, पुढच्या शैक्षणिक वर्षापासून दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीसाठी, 2027-28 पासून पाचवी, सातवी, नववी आणि अकरावीसाठी, तर 2028-29 आठवी, दहावी आणि बारावीसाठी सीबीएसई अभ्यासक्रमाची अंमलबजावणी केली जाणार आहे. आधीच्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक या स्तराऐवजी नव्या शैक्षणिक धोरणानुसार पायाभूत स्तर, पूर्वतयारी स्तर, पूर्व माध्यमिक स्तर आणि माध्यमिक स्तर अशी रचना करण्यात आली आहे. या धोरणाअंतर्गत अभ्यासक्रमासाठी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेनं तयार केलेली एनसीईआरटी आधारित पुस्तकं लागू होणार आहेत. शैक्षणिक सुविधा लोकाभिमुख करण्यासाठी महाज्ञानदीप या देशातल्या पहिल्या शिक्षण पोर्टलचं काल मंत्रालयात उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण झालं. डिजिटल शिक्षणाच्या दिशेनं महाराष्ट्राची वाटचाल सुरू झाल्याचं ते यावेळी म्हणाले. सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी पुढचे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या नावाची शिफारस केंद्रीय कायदा मंत्रालयाकडे केली आहे. गवई सध्या सर्वोच्च न्यायालयाचे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात वरिष्ठ न्यायाधीश आहेत. सरन्यायाधीश खन्ना हे येत्या 13 मे रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवाशांना आरोग्यदायी आणि किफायतशीर सुविधा न देणारे हॉटेल, मोटेल, थांबे रद्द करण्याचे निर्देश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. लांब पल्ल्याच्या मार्गावर एसटीच्या सर्व थांब्यांचं सर्वेक्षण करून त्याचा अहवाल पुढील 15 दिवसात सादर करण्याची सूचना त्यांनी केली. प्रवाशांच्या आरोग्याशी तडजोड न करता अशा थांब्यावर कारवाईचे निर्देश सरनाईक यांनी दिले. राज्यातल्या तमाशा आणि कलाकेंद्र कलावंतांच्या विविध तक्रारींचं निवारण करण्यासाठी दोन स्वतंत्र समित्या गठीत करण्याचा निर्णय सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी घेतला आहे. या समित्या फडमालक आणि कलावंतांच्या समस्या समजून घेऊन उपाययोजना सुचवतील अशी माहिती त्यांनी दिली. बीड इथं जिल्हा गुंतवणूक परिषद काल घेण्यात आली. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या परिषदेच्या माध्यमातून स्थानिक उद्योजकांनी 900 कोटी रुपये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. यातून असंख्य रोजगार निर्मिती होईल असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला. बीड इथं कौशल्य विकास केंद्र उभारण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान अंबाजोगाई हे कवितांचं गाव म्हणून जाहीर करणार असल्याची घोषणा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी काल केली. ऐकूया या संदर्भातला हा विशेष वृत्तांत.
मराठीचे आद्यकवी मुकुंदराज यांची कर्मभूमी असलेलं अंबाजोगाई हे कवितांचं गाव म्हणून ओळखलं जाणार आहे. अमरावती इथल्या नियोजित मराठी विद्यापीठाची 6 उपकेंद्र राज्यभरात होणार आहेत. त्यापैकी एक उपकेंद्र अंबाजोगाई इथं व्हावं अशी विनंती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना करणार असल्याचं सामंत यांनी सांगितलं. मुकुंदराजांच्या विवेक सिंधू या ग्रंथाची शासनामार्फत उपलब्धता तसंच राज्य शासनाच्या विविध वाङ्मय पुरस्कारांमध्ये मुकुंदराजांच्या नावे पुरस्कार देण्यासंदर्भातही सामंत यांनी माहिती दिली.
पुढच्या 2 महिन्यामध्ये अंबाजोगाईला कवितांचं गाव हे महाराष्ट्र शासन जाहीर करेल. अंबाजोगाईच्या कवी मुकुंदराज समाधीस्थळ शासकीय महाविद्यालय, खोलेश्वर महाविद्यालय, योगेश्वरी महाविद्यालय आणि उपजिल्हाधिकारी कार्यालय या 5 ठिकाणी पहिली 5 ही दालनं कवितांच्या गावाची ही सुरू होतील. साहित्यिक आज मला भेटलेत, त्यांनी एक विनंती केलेली आहे की विवेक सिंधू नावाचं पुस्तक हे शासन दरबारी मिळत नाही, तो देखील निर्णय आम्ही घेतोय की विवेक सिंधू हे पुस्तक शासनामध्ये मिळालं पाहिजे. त्यांची अजून एक अशी मागणी आहे की आद्य कवी मुकुंदराजांच्या नावानं आमचे जे वाङ्मय पुरस्कार आहेत त्याच्यातला एखादा पुरस्कार देण्यात यावा, त्याच्यावर देखील आम्ही सकारात्मक चर्चा करू.
प्रसिद्ध साहित्यिक दगडू लोमटे यांनी या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त करत या निर्णयामुळे वाचन संस्कृतीला अधिक चालना मिळेल तसंच वाचकांना आणि मराठी साहित्याच्या अभ्यासकांना याचा मोठा लाभ होईल असा विश्वास व्यक्त केला.
अलीकडे वाचन संस्कृती थोडीशी कमी झाली आहे किंवा फेसबुक व्हॉट्सअपमुळे थोडस जरा त्याच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे. या निमित्तानं वाचन संस्कृतीला अधिक चालना मिळू शकते आणि शासनाची अधिक लेखकांची प्रकाशनाची वेगवेगळ्या विषयावरची पुस्तकं आंबाजोगाईमध्ये आता जास्त प्रमाणात उपलब्ध होऊ शकतील. वाचकांना आणि मराठी साहित्याच्या अभ्यासकांना लहानापासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांना त्याचा फायदा होऊन त्यांच्या जीवनाचा एक वेगळा सांस्कृतिक इतिहास घडण्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही.
अंबाजोगाईत गेली 20 वर्ष पुस्तक वाचक चळवळ चालवणारे आणि त्यातून पुस्तक पेटी उपक्रम राबवणारे अभिजित जोंधळे यांनी या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केलं आहे.
आद्यकवी मुकुंदराजांचं अंबाजोगाई हे गाव आहे. संत सर्वज्ञ दासोपंतांचं हे गाव आहे. साहित्याची एक परंपरा या गावाला जोडली गेलेली आहे आणि आजचे साहित्य चळवळीतले सगळे कार्यकर्ते आणि अंबाजोगाईकर या सगळ्या वैभवशाली परंपरेला पुढे घेऊन जात आहे. वाचकांची फार मोठी संख्या अंबाजोगाईमध्ये आहे. अंबाजोगाई हे पुस्तकांचं देखील गाव आहे हे मला सांगायला आवडेल आणि त्याला शासनाच्या निर्णयाने शिक्कामोर्तब झाला. एकूणच अंबाजोगाईतल्या साहित्य चळवळीत काम करणाऱ्या सगळ्यांसाठी खूप खूप आनंदाची ही बातमी आहे.
या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीनं दिला जाणारा यंदाचा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष पद्मविभूषण कुमार मंगलम बिर्ला यांना जाहीर झाला आहे. बिर्ला यांच्या दूरदर्शी नेतृत्वासाठी आणि भारताच्या विकासाच्या गाथेत दिलेल्या प्रचंड योगदानासाठी त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कारांची घोषणाही काल करण्यात आली. अभिनेत्री श्रद्धा कपूर, सोनाली कुलकर्णी, अभिनेते सुनील शेट्टी, सचिन पिळगावकर, शरद पोंक्षे, गायिका रीवा राठोड यांच्यासह दिग्गज व्हायोलिन वादक पद्मभूषण डॉ एन राजम आणि साहित्यात श्रीपाल सबनीस यांनाही गौरवण्यात येणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते 24 एप्रिलला मुंबईत या पुरस्कारांचं वितरण होणार आहे. धावत्या रेल्वेगाडीत एटीएम सुविधेला कालपासून प्रारंभ झाला. मुंबई मनमाड मार्गावर धावणारी पंचवटी एक्सप्रेस ही एटीएम सुविधा असलेली देशातली पहिली रेल्वेगाडी ठरली आहे. मध्य रेल्वेचा भुसावळ विभाग आणि बँक ऑफ महाराष्ट्राच्या सहकार्यानं ही सुविधा वातानुकूलित डब्यात लावण्यात आली असून काल त्याची चाचणी यशस्वी झाली. धाराशिव जिल्ह्यात उद्योगाच्या वाढीस चालना देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात एक खिडकी योजना सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिली. काल धाराशिव इथं जिल्हा गुंतवणूक परिषद 2025 उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. या परिषदेमध्ये जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी आवश्यक असलेल्या बाबींवर सखोल चर्चा झाली. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीनं बीड जिल्ह्यासाठी 191 कोटी रुपये खर्चून नवीन सेंटर फॉर इन्व्हेन्शन इनोव्हेशन इन्क्युबेशन अँड ट्रेनिंग CIIT स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. तशा आशयाचं पत्र कंपनीनं उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठवलं आहे. बीड जिल्ह्यातल्या विद्यार्थी युवकांना औद्योगिक प्रशिक्षण तांत्रिक कौशल्य विकासाच्या माध्यमातून उद्योगक्षम बनवण्यासह रोजगार स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी CIIT स्थापन करण्याची घोषणा अजित पवार यांनी केल्यानंतर टाटा टेक्नॉलॉजी कंपनीनं हा निर्णय घेतला. नव्या सेंटरमधून दरवर्षी 7,000 युवकांना प्रशिक्षित केलं जाणार आहे. धाराशिव जिल्ह्यातल्या 621 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी सरपंच पदाची आरक्षण सोडत काल काढण्यात आली. यात अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 100, अनुसूचित जमातीसाठी 13, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 166 तर खुल्या प्रवर्गासाठी 342 ग्रामपंचायतींचं सरपंच पद असेल. नांदेडच्या समाज कल्याण विभागामार्फत जिल्ह्यातल्या अनुसूचित जाती आणि नवबौद्ध विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल काल नांदेडहून श्रीहरिकोटाकडे रवाना झाली. माहूर, हदगाव, उमरी, नायगाव तालुक्यातले 60 विद्यार्थी या सहलीत सहभागी झाले आहेत. ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डच्या वतीनं काल बीड इथं वक्फ सुधारणा विधेयकाच्या विरुद्ध आंदोलन करण्यात आलं. यावेळी मानवी साखळी करून नव्या वक्फ कायद्याविरुद्ध घोषणा देण्यात आल्या. नांदेड पोलीस परिक्षेत्रीय कार्यालयाच्या संकेतस्थळाचं काल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मनोहर चासकर यांच्या हस्ते लोकार्पण झालं. या संकेतस्थळामुळे पोलीस विभाग समाजाभिमुख होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. लातूर जिल्ह्यात पाणी टंचाई निवारणासाठी केल्या जाणाऱ्या कामांना प्राधान्य देण्याचे निर्देश पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी दिले. काल दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या बैठकीत त्यांनी जिल्ह्यातल्या विविध विकास कामांचा आढावा घेतला. ज्या वाड्या, वस्ती आणि गावांमध्ये पाणी टंचाई असेल तिथे तातडीनं उपाययोजना राबवण्याची सूचना भोसले यांनी केली. हवामान. राज्यात काल सर्वाधिक 43.7° सेल्सिअस तापमान अकोला इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात धाराशिव इथं 40.8°, छत्रपती संभाजीनगर इथं 41.6, तर परभणी इथं 41.8° सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. या शैक्षणिक वर्षापासून पहिलीसाठी CBSE आधारित अभ्यासक्रम लागू करण्याचा शासन आदेश जारी. आगामी सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या नावाची शिफारस. आणि अंबाजोगाई हे कवितांचं गाव म्हणून ओळखलं जाणार, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9:00 वाजता. नमस्कार.